आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 20 ऑक्टोबर 2024. विषय: प्रायश्चित्त सिद्धांत. सोनेरी मजकूर. इतिहास: जर तुम्ही परमेश्वराबरोबर राहिलात तर तो तुमच्या बरोबर राहील. जर तुम्ही त्याचा शोध केलात तर तो तुम्हाला भेटेल. उत्तरदायी वाचन: यशया, इब्री लोकांस. परमेश्वर माझा प्रभू मला शिकायला मदत करतो आणि मीही त्याच्या विरुद्ध कधी गेलो नाही. मी त्याला अनुसरण्याचे सोडणार नाही. परमेश्वर माझा प्रभू मला मदत करेल. म्हणूनच लोकांनी माझी निंदा केली तरी मला त्रास होणार नाही. मी भक्कम होईन. माझी निराशा होणार नाही हे मला माहीत आहे. परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. मी निष्पाप आहे हे तो जाणतो. म्हणून मी अपराधी आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. मी चुकत आहे असे कोणाला सिद्ध करावेसे वाटत असेल तर त्याने माझ्याकडे यावे. आपण परीक्षा पाहू, पण लक्षात ठेवा, माझा प्रभू मला मदत करतो. म्हणून कोणीही मला पापी ठरवू शकणार नाही. ते सर्व लोक जीर्ण जुन्या वस्त्राप्रमाणे होतील. कसर त्यांना खाईल. परमेश्वराला मानणारे लोक परमेश्वराच्या सेवकाचे ऐकतात. तो सेवक काय घडणार आहे हे माहीत नसताना पूर्णपणे देवावर विश्वास ठेवून जगतो. त्याला देवाच्या नावाबद्दल खात्री वाटते आणि तो त्यावर अवलंबून राहतो. कारण नियमशास्त्रामुळे कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही आणि आता एक अधिक चांगली आशा आम्हाला देण्यात आली आहे, जिच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो. मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुम्ही जगाल, तुम्ही माझ्याकडे या. मी तुमच्याशी चिरकालासाठी करार करीन. हा करार मी दाविदबरोबर केलेल्या करारासारखा असेल. दडा उपदेश बायबल पासून. यिर्मयाह: हा परमेश्वराचा संदेश आहे. मी देव येथे आहे, पण मीच देव दूरवरच्या स्थळीही असतो. एखादा माणूस माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीलही, पण त्याला शोधणे मला अगदी सोपे आहे. का? कारण मी स्वर्ग आणि पृथ्वी यांमध्ये सगळीकडे आहे. परमेश्वर असे म्हणाला. इतिहास: यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहुदाचा राजा असा याच्याकडे आला व त्याला म्हणाला, अखिल पृथ्वीवर कोणाची आपल्यावर श्रद्धा आहे याचा शोध परमेश्वराची नजर सतत घेत असते व अशांना तो आपले पाठबळ देतो. पण असा, तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल. इतिहास: आसाच्या जागी आता यहोशाफाट यहुदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा मुलगा. इस्रायलला तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटने यहुदाचे बळ वाढवले. यहोशाफाटला परमेश्वराचा पाठिंबा होता, कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्य केली होती. ते बालदेवतेच्या भजनी लागला नाही. आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या. इतर इस्रायल लोकांसारखा तो वागला नाही. परमेश्वराने यहोशाफाटला यहुदाचा खंबीर राजा केले. यहुदा लोकांनी यहोशाफाटासाठी नजराणे आणले, त्यामुळे त्याला धन तसेच मानसन्मान मिळाला. परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यात यहोशाफाटचे मन रमले. यहुदा प्रांतातील उच्च स्थाने आणि अशेरा देवीचे खांब त्याने काढून टाकले. आपल्या राज्याच्या तिसऱ्या वर्षात त्याने सरदारांना नगरांमधून लोकांना शिकवण द्यायला पाठवले. बेन हई, ओबद्या, जखर्या, नखनेल आणि मिखाया हे ते सरदार होत. हे सरदार लेवी आणि याजक या सर्वांनी लोकांना शिकवले. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पुस्तक त्यांनी बरोबर घेतले होते. यहुदातल्या गावोगावी जाऊन ते लोकांना शिकवत गेले. यहुदाच्या आसपासच्या देशांनी परमेश्वराची धास्ती घेतली होती. त्यामुळे त्यांनी यहोशाफाटवर स्वारी करून युद्धाला तोंड फोडले नाही. यहोशाफाटचे सामर्थ्य असे दिवसेंदिवस वाढत चालले. त्याने यहुदात किल्ले आणि कोठारे बांधली. या कोठारांच्या गावामध्ये त्याने भरपूर साठा केला. यरुशलेम मध्ये यहोशाफाटने चांगली लढाऊ माणसेही ठेवली. स्तोत्र संहिता. देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे. आम्ही संकटकाळी त्याच्याजवळ नेहमी मदत शोधू शकतो. म्हणून जेव्हा भूकंप होतात आणि पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही. समुद्र जेव्हा खवळतो आणि पर्वत थर कापायला लागतात तेव्हाही आम्हाला भीती वाटत नाही. एक नदी आहे आणि तिचे ओढे नाले देवाच्या शहरात, सर्व शक्तिमान देवाच्या सर्वात पवित्र शहरात सुख समृद्धी आणतात. देव त्या शहरात आहे म्हणून त्याचा कधीही नाश होणार नाही. देव सूर्योदयाच्या पूर्वीच मदत करेल. देव म्हणतो, शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो. तो सर्व शक्तिमान परमेश्वर आपल्या बरोबर आहे. याकोबाचा देव ही आपली सुरक्षित जागा आहे. योहान. यरुशलेमात एक तळे आहेत, त्या तव्याला लागून 5 पडव्या आहेत होत्या. यहुदी भाषेत त्या तव्याला बेथेझाथा म्हणत. हे तळे मेंढरे नावाच्या वेशीजवळ आहे. तेथे 38 वर्षे आजारी असलेला एक रोगी होऊन होता. मग येशू म्हणाला, उठून उभा राहा, आपली खाट उचल आणि चालू लाग. तेव्हा तो रोगी ताबडतोब बरा झाला. तो आपली खाट उचलून चालू लागला. हे सर्व ज्या दिवशी घडले तो शब्बाथाचा दिवस होता. नंतर तो मनुष्य तेथून निघाला आणि त्या यहुदी लोकांकडे परत गेला. त्याने त्यांना सांगितले की ज्याने त्याला बरे केले तो येशू आहे. येशू शब्बात दिवशी या गोष्टी करीत होता म्हणून यहुदी लोक येशूशी दुष्टपणे वागू लागले. परंतु येशू यहुदी लोकांना म्हणाला, माझा पिता नेहमीच काम करीत असतो व म्हणून मीही काम करतो. यावरून यहुदी लोकांचा येशूला जीवे मारण्याचा पक्त निश्चय झाला. ते म्हणाले, पहिली गोष्ट ही की येशू शब्बाथा संबंधीचा नियम मोडतो. दुसरे, देव माझा पिता आहे असे तो म्हणाला. तो स्वतःची देवाशी बरोबरी करतो. परंतु येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, पुत्र जरी सर्व करू शकत असला तरी पित्याच्या इच्छेला डावलून एकटा काही करू शकत नाही. पिता करतो त्या गोष्टी पुत्रही करतो. पिता पुत्रावर प्रीती करतो आणि ज्या गोष्टी पिता करतो त्या सर्व तो पुत्राला दाखवितो. हा मनुष्य बरा झाला, परंतु यापेक्षाही मोठमोठ्या गोष्टी करण्याचे पिता पुत्राला दाखवील. तेव्हा तुम्ही सर्वजण चकित व्हाल. योहान. माझा पिता आणि मी एक आहोत. योहान. नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. जो माझ्या मागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही. त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील. परंतु परुषी लोक येशूला म्हणाले, जेव्हा तुम्ही स्वतः आपल्याविषयी बोलता तेव्हा या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हणणारे तुम्ही एकटेच असता. तेव्हा तुम्ही सांगता त्या गोष्टी आम्ही स्वीकारू शकत नाही. येशूने उत्तर दिले, होय, मी स्वतः माझ्याविषयी हा गोष्टी सांगत आहे. परंतु मी सांगतो त्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवू शकतील. कारण मी कोठून आलो हे मला माहीत आहे व कोठे जाणार हे मला माहीत आहे. मी तुमच्यासारखा नाही. मी कोठून आलो व कोठे जाणार हे तुम्हाला माहीत नाही. तुम्ही एखाद्याचा न्याय करता तसाच माझाही करता. मी कोणाचा न्याय करीत नाही, पण जर मी न्याय केला तर त्यात माझा न्याय खरा असतो. कारण जेव्हा मी न्याय करतो तेव्हा मी एकटा नसतो. ज्या पित्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर असतो. म्हणून येशू लोकांना म्हणाला, तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल मग तो मी आहे हे समजू शकाल. मी ज्या गोष्टी करतो त्या माझ्या स्वतःच्या अधिकारात करीत नाही हे तुम्हाला समजेल. तुम्हाला समजेल की ज्या गोष्टी मला पित्याने शिकविल्या त्याच गोष्टीविषयी मी बोलतो. ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे. त्याला ज्यामुळे संतोष होतो तेच मी नेहमी करतो. म्हणून त्याने मला एकटे सोडले नाही. येशू या गोष्टी बोलत असता अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. याको, पण देव आम्हांवर त्याहूनही मोठी कृपा करतो. त्यासाठीच पवित्र शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठाचा विरोध करतो पण नम्रजनांवर तो दया करतो. म्हणून स्वतःला देवाच्या स्वाधीन करा, सैतानाला विरोध करा आणि तो तुमच्यापासून पळून जाईल. देवाजवळ या आणि तो तुमच्याजवळ येईल. पाप्यांनो, तुमचे हात स्वच्छ करा आणि तुमची अंतःकरणे शुद्ध करा, जे तुम्ही द्विबुद्धीचे आहात. तुम्ही प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उच्च स्थान देईल. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. देव आणि मनुष्य यांचे संबंध दैवी तत्व आणि कल्पना विज्ञानात अविनाशी आहेत आणि विज्ञानाला कोणतीही चूक कळत नाही किंवा सुसंवादाकडे परत येत नाही. परंतु दैवी आदेश किंवा आध्यात्मिक नियम धारण करतो, ज्यामध्ये देव आणि त्याने जे काही निर्माण केले ते परिपूर्ण आणि शाश्वत आहे, त्याच्या शाश्वत इतिहासात अपरिवर्तित राहिले आहे. पिता माता हे देवतेचे नाव आहे, जे त्याच्या आध्यात्मिक सृष्टीशी त्याचे कोमल नाते दर्शवते. प्रेषिताने ते शब्दांत व्यक्त केले, जे त्याने एका उत्कृष्ट कवीच्या मान्यतेसह उद्धृत केले, कारण आपण देखील त्याची संतती आहोत. या परिपूर्ण तत्वाशिवाय किंवा मनाशिवाय माणूस कधी अस्तित्वात असेल तर माणसाचे अस्तित्व ही एक मिथक होती. आध्यात्मिक वास्तव हे सर्व गोष्टींमधील वैज्ञानिक सत्य आहे. मनुष्याच्या आणि संपूर्ण विश्वाच्या कृतीत पुनरावृत्ती होणारी आध्यात्मिक वस्तुस्थिती सुसंवादी आहे आणि सत्याचा आदर्श आहे. आध्यात्मिक तथ्ये उलटे नाहीत. अध्यात्माशी साधर्म्य नसलेले विरुद्ध मतभेद खरे नाहीत. या उलथापालथाचा एकमात्र पुरावा कल्पनेच्या त्रुटीतून प्राप्त होतो, जो देव आत्मा किंवा आध्यात्मिक निर्मितीचा कोणताही पुरावा देत नाही. भौतिक संवेदना सर्व गोष्टींना भौतिक दृष्ट्या परिभाषित करते आणि अनंताची मर्यादित भावना असते. नश्वर मनाचा नियम प्रत्येक अर्थाने चुकीचा, पाप, आजारपण आणि मृत्यू स्वीकारणे हे अमर मनाचे, सत्याचे आणि आध्यात्मिक कायद्याचे प्रतीक आहे. देवाच्या चारित्र्याच्या चांगुलपणाला अनुसरून नाही की त्याने माणसाला आजारी पाडावे, मग माणसाला स्वतःला बरे करायला सोडावे. हे समजणे मूर्खपणाचे आहे की पदार्थ रोगास कारणीभूत ठरू शकतो आणि बरा करू शकतो, किंवा आत्मा देव रोग उत्पन्न करतो आणि उपाय पदार्थांवर सोडतो. ही शारीरिक भौतिक मानसिकता चुकीचे नाव असलेले मन नश्वर आहे. म्हणून मनुष्याचा नाश केला जाईल जर तो आध्यात्मिक वास्तविक मनुष्याचा त्याच्या देवाशी अविघटनशील संबंध नसता, जो येशूने प्रकाशात आणला. त्याच्या पुनरुत्थानात आणि स्वर्गारोहणात येशूने दाखवून दिले की एक नश्वर मनुष्य हा पुरुषत्वाचा वास्तविक सार नाही आणि वास्तविकतेच्या उपस्थितीत ही अवास्तव भौतिक मृत्यू नाहीशी होते. काही प्रमाणात मानवी रूप धारण करून म्हणजे ते नश्वर दृष्टिकोनातून दिसते. मानवी आईने गर्भधारणा केल्यामुळे येशू हा आत्मा आणि देह, सत्य आणि चूक यांच्यातील मध्यस्थ होता. दैवी विज्ञानाचा मार्ग समजावून सांगणे आणि त्याचे प्रात्यक्षिक करणे, ज्यांनी त्याचे वचन स्वीकारले त्या सर्वांसाठी तो मोक्षाचा मार्ग बनला. त्याच्याकडून मनुष्यांना वाईटापासून कसे वाचायचे ते शिकू शकते. खरा मनुष्य जो विज्ञानाने त्याच्या निर्मात्याशी जोडला आहे, नश्वरांना फक्त पापापासून वळण्याची आणि नश्वर आत्मत्वाची दृष्टी गमावून ख्रिस्त, खरा माणूस आणि त्याचा देवाशी असलेला संबंध शोधणे आणि दैवी पुत्रत्व ओळखणे आवश्यक आहे. भौतिक मनुष्य हा अनैच्छिक आणि ऐच्छिक त्रुटी, नकारात्मक बरोबर आणि सकारात्मक चुकीचा बनलेला असतो. नंतरचे स्वतःला योग्य म्हणतात. माणसाचे आध्यात्मिक व्यक्तिमत्व कधीही चुकीचे नसते. ती माणसाच्या निर्मात्याची उपमा आहे. पदार्थ मनुष्यांना अस्तित्वाच्या खऱ्या उत्पत्तीशी आणि तथ्यांशी जोडू शकत नाही, ज्यामध्ये सर्व संपले पाहिजे. केवळ आत्म्याचे वर्चस्व मान्य करून जे पदार्थाचे दावे रद्द करते की नश्वरांना नश्वरता सोडता येते आणि अविघटनशील आध्यात्मिक दुवा शोधता येतो जो मनुष्याला त्याच्या निर्मात्यापासून अविभाज्य असलेल्या दैवी प्रतिमेमध्ये कायमचे स्थापित करतो. येशूने प्रात्यक्षिकाद्वारे जीवनाचा मार्ग शिकवला, जेणेकरून हे दैवी तत्व आजारी लोकांना कसे बरे करते, त्रुटी दूर करते आणि मृत्यूवर विजय कसा मिळवतो हे आपल्याला समजू शकेल. देवाच्या त्याच्या आज्ञाधारकतेने त्याने इतर सर्वांपेक्षा अधिक आध्यात्मिकरित्या सिद्ध केले. म्हणूनच जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर माझ्या आज्ञा पाळा. पाप आणि रोगावर त्याचे नियंत्रण दाखवूनही महान शिक्षकाने इतरांना त्यांच्या स्वतःच्या धार्मिकतेचे आवश्यक पुरावे देण्यापासून मुक्त केले नाही. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनासाठी कार्य केले, जेणेकरून त्यांनी हे सामर्थ्य दाखवावे आणि त्याचे दैवी तत्व समजून घ्यावे. प्रेषित म्हणतो, भीतीने आणि थथर कापत तुमचे स्वतःचे तारण करा. आणि तो लगेच पुढे म्हणतो, कारण तो देव आहे जो तुमच्यामध्ये त्याच्या चांगल्या इच्छेसाठी आणि इच्छेसाठी कार्य करतो. फिलिप्पी रात्रीचे 2:12. 13. सत्याने राज्याची किल्ली दिली आहे आणि या किल्लीने ख्रिश्चन विज्ञानाने मानवी समजुतीचे दरवाजे उघडले आहेत. जर तुमच्या दैनंदिन चालण्यात आणि संभाषणात सत्य चुकीवर मात करत असेल तर तुम्ही शेवटी म्हणू शकता, मी चांगली लढाई लढली आहे, मी विश्वास ठेवला आहे, कारण तुम्ही एक चांगले माणूस आहात. हे सत्य आणि प्रेमासोबत एकमेकात आमचा भाग आहे. जर शिष्य आध्यात्मिकरित्या प्रगती करत असेल तर तो आत जाण्यासाठी प्रयत्नशील असतो. तो सतत भौतिक अर्थापासून दूर जातो आणि आत्म्याच्या अविनाशी गोष्टींकडे पाहतो. जर तो प्रामाणिक असेल तर तो सुरुवातीपासूनच उत्सुक असेल आणि प्रत्येक दिवशी योग्य दिशेने थोडेफार मिळवेल. शेवटी तो आनंदाने आपला मार्ग पूर्ण करेल. विश्वास ठेवण्याऐवजी अस्तित्वाच्या आनंदाशी सर्वात जवळचा काय संबंध आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. मानवी सिद्धांतावर विश्वास ठेवून सत्याचा शोध घेणे म्हणजे अनंत समजणे नव्हे. आपण मर्यादित, परिवर्तनीय आणि नश्वर यांच्याद्वारे अपरिवर्तनीय आणि अमर शोधू नये आणि म्हणून प्रदर्शनाऐवजी विश्वासावर अवलंबून राहू नये, कारण हे विज्ञानाच्या ज्ञानासाठी घातक आहे. सत्याची समज सत्यावर पूर्ण विश्वास देते आणि आध्यात्मिक समज सर्व होमार्पणांपेक्षा श्रेष्ठ आहे. गुरु म्हणाले, कोणीही पित्याकडे अस्तित्वाचे दैवी तत्व येत नाही, परंतु माझ्याद्वारे ख्रिस्त, जीवन, सत्य, प्रेम, कारण ख्रिस्त म्हणतो मीच मार्ग आहे. मूर्तीपूजक आणि अज्ञेयवाद देवतेची व्याख्या महान अज्ञात म्हणून करू शकतात, परंतु ख्रिश्चन विज्ञान देवाला माणसाच्या खूप जवळ आणते आणि त्याला सर्व काळ जवळ म्हणून ओळखले जाते. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.